तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा
Action! नमस्कार, मी गुरु ठाकूर. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत 93.5 रेड एफएम बजाते रहो.
ऍक्शन. तर घरा शेजारी राहणाऱ्या राजाध्यक्ष काकांनी गुरु जे चित्र काढतो त्याला कॅरिकेचर म्हणतात असं सांगितलं आणि तिथून तो हे अर्क चित्र काढायला लागला. पुढे काय झालं ऐका.
तर मग कॉलेजमध्ये असताना मी त्यासाठी पकडला गेलो एकदा. म्हणजे कसं तुमचं घडत जातं, आणि चेतना कॉलेजला होतं आणि सरवाल म्हणून आमच्या प्रिन्सिपल होत्या, त्या आता पुण्यात आहेत. तर माझे सर त्यांच्याकडे घेऊन गेले, तर मी त्यांचं कॅरिकेचर करत होतो आणि लेक्चर सुरू करताना मी रमलो. तर ते सर फिरत फिरत मागे आले कारण बाकीची मुलं वाकून बघत होती. त्यांनी मला वहीसकट प्रिन्सिपलकडे दिलं. तर प्रिन्सिपलनी पहिल्यांदा बघितलं आणि त्या हसत सुटल्या आणि त्या म्हणजे अमेझिंग अमेझिंग, हे तुमच्यासारखंच आहे सेम. तर ही खूप मोठी दाद होती आणि त्यांनी ते कौतुक झाल्यावर म्हणाले की तुला शिक्षा आहे, जा आत्ता स्टाफ रूममध्ये जा आणि सगळ्या प्रोफेसरची कॅरिकेचर कर, यावेळेचं कॉलेज मॅगझिन आपण असं करूया. आणि त्यानंतर ते जे शिक्षक पकडले, ज्यांनी मला पकडलं होतं, तेही खुश झाले. त्यांनी 3-4 दिवसांनी मला हिंदुस्तान टाईम्सची एक स्टेट लेवलला किंवा नॅशनल ह्याच्यावरती एक कॉम्पिटिशन होते त्याचं एक फॉर्म आणून दिलं जो हिंदुस्तान टाईम्समध्ये आला होता आणि म्हणाले की तुझी चित्र इथे पाठव म्हणून. ते यावर्षीचं आहे आणि त्यावर्षी मला वाटतं मी SY ला काहीतरी होतो, त्यावेळेस मी ती कॅरिकेचर्स पाठवली. म्हटलं मला माहीत नाही, तर ते म्हणाले ते माझ्याकडे लागलं. तर त्यांनी स्पीड पोस्टने ती पाठवली चित्र आणि त्यावर्षी प्रोफेशनल बजाज आर्ट गॅलरीला एक्झिबिशन झालं होतं. तर उत्तेजनार्थ बक्षीस मला मिळालं होतं आणि मी एकमेव मुलगा होतो जो आर्ट कॉलेजचा नव्हतो.
क्लास सुरू असताना गुरुने प्रोफेसरांचं कॅरिकेचर काढलं, हे बघून त्यांनी त्याला थेट प्रिन्सिपलकडे नेलं. पण त्यांनी मात्र वेगळीच शिक्षा दिली, ती म्हणजे सगळ्या प्रोफेसर्सची कॅरिकेचर काढून त्या वर्षीच्या कॉलेज मॅगझिनमध्ये द्यायची. पुढे काय झालं ऐका.
आणि त्यावर्षी प्रोफेशनल बजाज आर्ट गॅलरीला एक्झिबिशन झालं होतं. तर उत्तेजनार्थ बक्षीस मला मिळालं होतं आणि मी एकमेव मुलगा होतो जो आर्ट कॉलेजचा नव्हतो. मग ते मिळालं प्रवास कसा होतो की आता हे कौतुक सांगायचं कोणाला. तर माझ्यावर संस्कार घडवणारे दोनच गोष्टी होते, एक तर मार्मिक घरी यायचं आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. तर आर के लक्ष्मणांना मी कुठे दाखवायला जाणार मला माहीत नव्हतं. तर मार्मिक दादरला आहे माहीत होतं, मी चेतनाला होतो. तर त्यांच्या ऑफिसमध्ये ते गेलो दाखवायला की याच्यामुळे मला बक्षीस मिळालं. तर मला वाटलं बाळासाहेब ठाकरे संपादक असं असतं तर ते तिथे असतील, मग तेवढं ज्ञान नव्हतं मला. तर तिथे धारप नावाचे त्यांचे कार्यकारी संपादक होते, म्हणाले वा वा. मग त्यांना विश्वास बसला नाही की मी हे काढले, कारण मी तेव्हा देवीगौडा होते, शरद पवार होते, ते ज्यांची ज्यांची कॅरिकेचर्स केली होती. तर ते म्हणाले अच्छा आहे तुम्ही केलं का, छान वगैरे, बसा बसा. मग ते म्हणाले की तुम्ही काढून दाखवाल मला असं. तर मला वाटलं त्यांचा विश्वास नाही. हां, तर त्यांनी ते तिथे एक जगताप नावाचा आर्टिस्ट होते, त्यांच्याकडनं ब्रश वगैरे घेतला आणि मी त्यांना तिथे काय काढायचं, तर मी त्यांना सुशील कुमार शिंदे काढायचं होतं. ते मी काढून दाखवलं त्यांना, माझ्यासमोर काही रेफरन्स नव्हतं, मी डायरेक्ट काढलं. ते 5 मिनिटं म्हणाले छान करत होतो मी जेजेला आत. म्हटलं नाही मी कॉमर्स स्टुडंट आहे. अरे वा. मग ते मी चहा वगैरे झाला आणि मी उठल्यावर म्हणलं की आमच्यासाठी काम कराल का. तर त्यांना ते हवं होतं तेव्हा चित्र कॅरिकेचर्स. आणि त्यानंतर मला 1.5-2 वर्ष मी कॉलेजमध्ये असताना मार्मिकसाठी कॅरिकेचर आर्टिस्ट म्हणून काम केलं आणि तिथे बऱ्याच गोष्टी मला सापडत गेल्या. म्हणजे कॅरेक्टर मिळाली, कॅरिकेचरचा अभ्यास मिळाला, तिथे अनेक पुस्तकं वाचायला मिळाली आणि पॉलिटिकल सेन्स माझा डेव्हलप होत गेला, कारण रोज राजकारण आणि याच्यावरचं ते असल्यामुळे. आणि हळूहळू त्या तिथे हमो मराठे आले संपादक, म्हणतात ते म्हणाले तुझ्या पंचलाईन चांगल्या असतात, तू लिहित का नाहीस.
मला आठवतं की मी खूपच आउटस्टँडिंग स्टुडंट होते, नेहमी शाळेच्या बाहेर वर्गाच्या बाहेर असायचे मी आणि आपला परफॉर्मन्स फक्त दिसायचा स्टेजवर. काय बाबा गॅदरिंगमध्ये नट्टापट्टा करून डान्स काय करायचा आहे, गाणी काय गायची, समूहगीत काय गायची, ही आवड मला तिकडे होती आणि तशी माझी जडणघडण झाली. पण तुझ्या बाबतीत मला सांग, कारण शब्दांचा वापर कुठे करायला हवा हे तुला अर्थात खूप चांगलं कळतं, तर तुझा आवडता विषय मराठी होता का आणि कसे होते तुझे स्कूल डेज?
नाही, स्कूल डेजमध्ये मला शाळा आवडायचीच नाही. मी एकमेव असेल कदाचित मुलगा की मला शाळा अजिबात आवडायची नाही. मला म्हणजे मला रवींद्रनाथ टागोरांच्या ज्या शाळेची संकल्पना होती, मला सतत वाटायचं की मी तिकडे कलकत्त्यात असतो तर मी त्या शांतिनिकेतन म्हणजे, कारण बंद दरवाजे आणि दरवेळी मला सर ठाकूर असं करून ओरडायचे, कारण मी खिडकी बाहेर बघत असायचो बाहेर सतत आणि बाहेर झाडं बिडं दिसतात तर तिकडे रमलेलं असायचो. तर मला शाळा ही संकल्पना कधीच आवडली नव्हती. म्हणजे 10वीत जेव्हा मुलं सेंड ऑफसाठी रडत होती की आता शाळा सोडून, तर मी प्रचंड आनंद संपली शाळा एकदाची. अभ्यासात फार हुशार नसल्यामुळे फार लाडका नव्हतो मी शिक्षकांचा. म्हणजे हा शाळेत
पण निबंध स्पर्धा वगैरे, कारण तुझं वाचन एवढं चांगलं होतं
सांगतो. कारण काय होतं की मी शाय विद्यार्थी होतो, म्हणजे मला उत्तर येत असून उभं राहून ते द्यावं लागेल म्हणून मी बाजूच्या मुलाला सांगायचो आणि बाजूचा मुलगा त्याची शाबासकी मिळवायचा. हे नंतर माझ्या लेखनाच्या काळात बऱ्याच वेळा झालं, तसं नंतर घडत गेलं. तर त्यामुळे ते धाडस मला कॉलेजने दिलं.
यु नो किती गोष्टी आपल्याला लहानपणीच दिसतात की अरे ह्यात कदाचित आपण घडू शकतो, आणि जर आपण आपल्या हॉबीजनं फॉलो केलं तर ते खरं होऊ शकतं असं तुझ्या सगळ्या गोष्टींकडे बघून मला वाटतं.
करेक्ट. आणि मला वाटतं की ती घरी ते एक विजन असतं ना, मी अबोल असलं मी कोण आलं तर मी सांगायचो घरच्यानं की आई बाबा बाहेर गेलं, त्याचं मी एक कॅरिकेचर काढायचो. तर मी लहान असल्यामुळे मला ना चेहरा जमायचा नाही, तर मी एवढंच काढायचो की मोठं नाक असलेले कोणतरी आहे तर ते मोठं नाक काढायचं किंवा मोठं पोट. तर ना आई बाबा ओरडायचे मला. तर आमच्याकडे एक राजाध्यक्ष नावाचे गृहस्थ, म्हणजे ही माणसं ना अननोन आहेत पण त्यांनी मला घडवलं. तर ते राजाध्यक्ष नावाचे गृहस्थ कधीतरी रविवारी यायचे बाबांचे मित्र. ते म्हणाले की हो ह्याला अर्कचित्र असं म्हणतात, ते त्याला ओरडू नका, कारण कुठल्या माणसामध्ये काय व्यंग आहे हे तो 5 वर्षाचा मुलगा काढतो आणि तुम्हाला ओळखता येतो की हे झाले होते, तर ह्याचं श्रेय आहे. मग त्यांनी मला आणखीन अर्कचित्रावरची पुस्तकं, मार्मिक बाळासाहेबांचं हे सगळं घरी रविवारी ते आल्या आल्या माझ्याकडे यायचं आणि मला ते हे तुझ्यासाठी आणलं असं ते चॉकलेटऐवजी ते घेऊन यायचं. ते माझा सेन्स डेव्हलप केला आणि त्यांनी आपण करतो ही कला आहे असं कुठेतरी मला कळलं.
93.5 रेड एफएम बजाते रहो, मी कलाकार श्रुती तुमच्या सोबत.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन.